दिल भर दिल भर टेंशन नहीं लेने का, एकदम चिल रहने का, हेच सांगितलं ना समीर सरांनी सुद्धा. बातें हो रही है हमारी समीर धर्माधिकारी यांच्या सोबत आणि ते काय म्हणतात बघूयात ना. म्हणजे एखादा पेपर अवघड गेला की लगेचच टेन्शनच्या भरात किंवा रागाच्या भरात असं अवघड कुठली स्टेप घ्यायची नाही जी नंतर.
अजिबात नाही, अजिबात. पुढचं आयुष्य केवढं मोठं आहे
आणि परीक्षेच्या नंतर खूप मोठं आयुष्य आहे, ती फक्त एक साधी परीक्षा
मोठं आहे आणि खूप मोठं आयुष्य आहे. ते आपण आपल्या पद्धतीने सोपं करायचं असतं की आपल्याला नक्की काय आवडतंय काय नाही हे आपण नक्कीच ठरवतो आणि आपण करतो आणि शांतपणे मस्त एक्झाम द्या. माझी मुलगी आता 10वी मध्ये आहे, तिची आता उद्यापासून परीक्षा सुरू होणार आहे. तर काही नाही, तिची म्हणजे मग आता लकीली आता मी शूटिंग होऊन निघालोय म्हणून मला लवकर सोडा जरा. तर तुला काय खायचं आहे आणि तिच्या आवडीचे पदार्थ मी इथं घेऊन चाललोय आणि तिच्याकडे बघताना मला वाटतं की अरे वा माझ्यासारखीच आहे ती, तिला काही काही टेन्शन नाही.
रादर माझ्या बाबतीत तेच व्हायचं, घरचं टेन्शन घ्यायचं आणि मी एकदम रिलॅक्स असायचे असते की डोंट
वरी. मी आज लवकर आलो हे टेन्शन नाहीये, मला तिला कुठेतरी रिलॅक्स करायचं कारण मी तिला वर्षभर बघतोय की काही ना काही असं काय पुस्तक काढून बसलेली आहे आणि मला अभ्यास घेता येत नाही.
एक्झॅक्टली
बायको घेते त्यामुळे तिला माहितीये बाबा आपला. सगळ्यांना अशी एक विनंती करेन की टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेतलं टेन्शनची गरज असते नाहीतर तुम्ही प्रूव्ह नाही करू शकत. पण ते एवढ्या लेवलला घेऊ नका की आता काय पुढे पुढे खूपशा गोष्टी.
एक्झॅक्टली. सगळ्या पेरेंट्सला तुम्ही काय सांगाल, तुम्ही एक कूल पेरेंट आहात ते आता कळालंच आहे, पण जे ऐकतायत त्यांना काय सांगाल.
काही नाही, लेट हर रिलॅक्स. ज्या पद्धतीने तिला अभ्यास करू दे, तिचे लाड करा आणि तिला काय हवं ते द्या शांतपणे. पण तुम्ही जाऊन एखाद्या समजा पिक्चर बघत असेल किंवा एखादे व्हिडिओ बघत असेल तर तू काय करतेय असं नका म्हणून. तिला रिलॅक्स होणं पण तेवढंच गरजेचं आहे.
ट्रू.
तिला जास्त रिलॅक्स करा मोर देन तिला प्रेशर टाकण्यापेक्षा.
समीर सरांनी जे सांगितलं ना ते अगदी खरं आहे, अगदी रिलॅक्स राहायचं. त्यांच्याशी गप्पा कंटिन्यू करूयात. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.